मार्कुस वर्तमान याचा 16 अध्याय. शब्बताचा दिवस संपला तेव्हा मग्दलिया नगराची मरिया, याकोबाची आई मरिया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. ते एकमेकीस म्हणत होत्या की कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील. नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड व दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र जगा घातला होता. तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका. तुम्ही नासरेतकर येशू जो वधस्तंभावर खेळला होता त्याचा शोध करीत आहात, पण तो उठला आहे, येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पहा. जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की तो तुमच्या अगोदर गालिल प्रांतात जात आहे. त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल. मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मग्दलिया नगराची मरियाला, जिच्यातून त्याने 7 भूते काढली होती, तिला दर्शन दिले. ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले. त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्यास पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले, परंतु त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही. नंतर 11 शिष्य जेवत बसले असता येशू त्यांना प्रगट झाला. त्यांनी शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली, कारण ज्यांनी त्यास उठवल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. तो त्यांना म्हणाला, सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील. ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील, ते आपल्या हाताने साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यावर हात ठेवतील आणि ते बरे होतील. मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वार्थाची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्यांची खात्री केली.